आजचे दैनिक सुभक्ती पर्व 23 ऑगस्ट। देव मूर्ती पूजक नाही, आपल्या पवित्र जनांच्या ठाई गौरव मिळावा म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे। दुसरे थेसलनिका 1:10। पौल म्हणतो की ख्रिस्त हा मुख्यतः त्याला गौरव मिळावा म्हणून आणि आश्चर्यपात्र व्हावे म्हणून येत आहे। तो येत आहे त्यामागचे कारण हेच, देव स्वतःचे गौरव करू पाहतो आणि त्याच्या लोकांकडून त्याची स्तुती व्हावी या शोधात असतो। हे शिक्षण ऐकून बरेच लोक अडखळतात, कारण आपण स्वतःचे गौरव करून घेणारे होऊ नये किंवा स्वतःची स्तुती करून घ्यावयास पाहू नये असे बायबल आपल्याला शिक्षण देते। उदाहरणार्थ बायबल सांगते की प्रेम स्वार्थ पाहत नाही, 1 कुरिंथ 13:5। देव इतका प्रेमळ असूनही त्याचवेळी पूर्णपणे स्वतःचे गौरव व स्तुती करू पाहणारा आणि पूर्णपणे आपलाच आनंद शोधणारा कसा असू शकतो? जर देव स्वतःमध्येच इतका पूर्णपणे गुंतलेला असेल तर मग तो आमच्या कल्याणार्थ कसा असू शकतो? मी याचे उत्तर पुढील प्रमाणे मांडतो, कारण वैभव व परम स्वयंपूर्णता या बाबतीत देव हाच एकमेव अद्वितीय आहे। म्हणून जर तो आमचे गौरव करणार असेल तर मग त्याला स्वतःमध्ये गौरवी असणे अगत्याचे आहे। दीन व नम्रपणाचे जे नियम मानव प्राणी म्हणून आमच्यावर लागू होतात ते आमचा निर्माणकर्ता म्हणून देवावर लागू होऊ शकत नाही। सार्वकालिक आनंदाचा उगम म्हणून जर देव स्वतःपासून विभक्त झाला तर तो देव नाही, त्यासाठी त्याला आपल्या स्वतःच्या अमर्याद वैभवाचे मूल्य नाकारावे लागेल। असे केल्याने तो हे सूचित करेल की त्याच्या स्वतःच्या बाहेर असे काहीतरी आहे जे त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे, अशाने तो मूर्तीपूजक ठरेल। हे आमच्या कोणत्याही लाभाचे नाही, कारण आपला देवच जर अनितिमान झाला आहे तर आपण कुठे जायचे? जे असीम मौल्यवान त्यालाच जर देवाने असीम महत्व देणे थांबवले तर आपण या विश्वास शुद्धतेचा खडक कोठे शोधावा? देव स्वतःविषयीचे जे अमर्याद मूल्य आणि सौंदर्याचे दावे करतो ते त्याने स्वतःच जर नाकारले तर आपण कोणाची उपासना करावी? नाही, देवाने आपले देवपण सोडून द्यावे अशी मागणी करून आपण देवाचे स्वतःचे गौरव करणे याला आपल्या प्रीत्यर्थ प्रीती म्हणू शकत नाही। उलट देव अद्वितीय प्रीती आहे हे आपण पाहावे, कारण आपल्या पवित्र जनांच्या ठाई त्याच्या नावाला गौरव मिळावा म्हणून तो अखंडपणे शोध करीत असतो। आपल्या ठाई त्याच्या महानतेच्या गौरवाची स्तुती व्हावी हाच आपल्या परमानंदाचा आणि त्याच्या महानतेचा शिखर आहे।